आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. खेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या कोलकातांत सुमार 18,700 कोटी रुपया मोलाच्या जायत्या रस्ते, रेल्वे आनी बंदर प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. केंद्र सरकारान देशांत डिझल आनी पेट्रोलाचो पुरेसो साठो उपलब्ध आशिल्ल्याचे आश्वासन दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी हॉर्मुज समुद्रधुनी बंद केल्ल्यान प्रभावित जाल्ल्या देशांक ह्या म्हत्वाच्या जलवाहतूक मार्गाचे संरक्षण करपा खातीर जहाजां धाडपाचे आवाहन केले. हॉर्मुज समुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकी खातीर उक्त आसा, मात अमेरिकान इस्रायल कडेन संबंधित जहाजांक ह्या जलमार्गांतल्यान वचपाक परमिसांव दिवचे ना अशें इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हांणी स्पश्ट केला. FIH महिला हॉकी वर्ल्ड क्वॉलिफायरच्या फायनलीत भारताक इंग्लंडा आड 0-8 अशी हार घेवची पडली, तरी लेगीत भारतीय पंगड अंदूच्या मेगा इव्हेंटा खातीर पात्र थारला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल कोलकातांत सुमार 18,700 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. ह्या सगळ्या प्रकल्पांक लागून फक्त अस्तंत बंगाल राज्याचेच न्हय तर पुराय उदेन वाठाराचे उदरगतीक नवी गती मेळटली अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना सांगलें.
आज कोलकाता की धरती से विकास का नया अध्याय लिखा जा रहा है. सड़क, रेलवे और पोर्ट इंफ्रास्ट्रक्चर इनसे जुड़ी 18,000 करोड़ रुपए से अधिक की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है. ये प्रोजेक्ट पश्चिम बंगाल और पूर्वी भारत को नई रफ्तार देंगे. इनसे व्यापार और उद्योग को बढ़ावा मिलेगा.
केंद्र सरकार के जरिए बीजेपी दिन रात बंगाल के विकास में लगी हुई है. 4 दिन पहले ही कैबिनेट ने पश्चिम बंगाल के लिए मल्टी ट्रैकिंग प्रोजेक्ट को भी मंजूरी दी है. ये सभी प्रोजेक्ट पश्चिम बंगाल में कनेक्टिविटी को बेहतर बनाएंगे. इसका फायदा यहां के सामान्य मानवी, किसान, व्यापारी और स्टूडेंट्स को मिलेगा.
भारतीय ध्वज आशिल्ली दोन जहाजा शिवालिक आणि नंदा देवी हांनी काल सकाळी हॉर्मुज समुद्रधुनी सुरक्षितपणान पार केली. बंदरां जहाज येरादारी उदका मार्ग मंत्रालयांतले खाशेले सचीव राजेश कुमार सिन्हा हांणी काल सांजवेळा दिल्लींत आंतरमंत्रालयीन मिडिया ब्रिफिंगांत उलयतना ही म्हायती दिली. ह्या जहाजांनी 92,700 मेट्रीक टन LPG आशिल्ल्याचें तांणी सांगलें. सिन्हा हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण ही जहाजां 16 आनी 17 मार्चाक मुंड्रा आनी कांडला बंदराचेर पावपाचीं आसात. खंयच्याय किरकोळ विक्री केंद्रांत वा LPG वितरकांकडे LPGचो उणाव ना आनी फावो त्या प्रमाणान डिझल आनी पेट्रोल उपलब्ध आसा अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाच्या जोड सचीव सुजाता शर्मा हांणी सांगलें. देशांत कच्च्या तेलाचो पुरेसो साठो आसा अशें तिणें सांगलें. सध्याच्या खरीफ हंगामाचे फाटभुंयेर भारतान सध्या साऱ्याचो फावो तो साठो आसा अशें परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जायस्वाल हांणी म्हळां. काल सांजवेळा नवी दिल्लींत जाल्ल्या आंतरमंत्रालयीन मिडिया ब्रिफिंगा वेळार तांणी ही म्हायती दिली. देशांतलो युरियाचो साठो फाटल्या वर्साच्या ह्याच कालावधी परस चड आसा जाल्यार डायमोनियम फॉस्फेटाचो म्हळ्यार DAPचो साठो फाटल्या वर्साच्या तुळेंत दोबरात जाला अशें जायस्वाल हांणी नमूद केलें. तशेंच नायट्रोजन, फॉस्फरस आनी पोटॅशियम खतांची उपलब्धता फाटल्या वर्साच्या ह्याच कालावधीच्या तुळेंत लक्षणीय रित्या चड आसा अशें तांणी सांगलें. पर्शियन आखातांतल्या इराणच्या मुखेल कच्च्या तेल निर्गत केंद्र आशिल्ल्या खार्ग जुव्यांचेर अमेरिकेन हल्ले केल्या उपरांत अस्तंत आशियान तणाव वाढिल्ल्या कारणान संयुक्त अरब अमिरातीन सुरक्षा अलर्ट वाढयला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी अमेरिकेच्या सैन्यान जुव्यांचेर आशिल्ले जायते लष्करी तळ नष्ट केले, पूण तेल निर्गत मुळाव्या साधन सुविधांचेर हल्लो करू ना अशें सांगले. इराणी अधिकाऱ्यांनी अजून मेरेन लुकसानाचे सविस्तर मूल्यांकन जाहीर करू ना. इराणाचे तेल निर्गत आनी व्यापक अर्थवेवस्थे खातीर अजून हो एक महत्वाचो केंद्र. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी हॉर्मुझ समुद्र तुनी बंद करपाच्या तेहरानच्या यत्नाक लागून प्रभावित जाल्ल्या देशांक या तेल पुरवणीक म्हत्वाच्या आशिल्ल्या या अशीर जलवाहतूक मार्गाचे संरक्षण करपा खातीर जहाजां धाडपाचे आवाहन केला. इराण बरोबरचे घेर तिसऱ्या आठवड्यान पावला. ट्रूथ सोशलाचेर केल्ल्या एका पोस्टान ट्रम्प हांणी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आनी हेर देशांक हॉर्मुझ समुद्र तुनी जहाजां धाडपाचें आवाहन केलें. 8 फेब्रेर सावन अमेरिका इस्रायलान इराणाचेर मोठो संयुक्त हल्लो केला आनी इराणच्या प्रत्युत्तराक लागून हो संघर्श पुराय आखाती वाठारांत पातळा. रणनितीक दृश्ट्या सामको म्हत्वाचो हॉर्मुझची समुद्र तुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुके खातीर उक्तो आसा. मात अमेरिका आनी इस्रायल कडेन संबंधित जहाजांक ह्या जलमार्गांतल्यान वचपाक परमिसांव दिवचे ना अशें इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची हांणी स्पश्ट केला. हालींच्या लष्करी घडामोडींच्या फाटभुंयेर ह्या प्रदेशांत तणाव वाडत आसतनाच अराकची हांणी हें विधान केला. हो सागरी मार्ग पुरायपणान बंद करूं ना अशें एका अमेरिकन चॅनलाक दिल्ल्या मुलाखतीन अराकची हांणी स्पश्ट केला. भारताच्या उद्देगीक उदरगती खातीर कोळसो सामको म्हत्वाचो आसा अशें केंद्रीय कोळसो मंत्री जी किशन रेड्डी हांणी काल सांगलें. चंद्रपूर जिल्ह्यांतल्या भद्रावतीन ग्रीन स्टील प्रकल्प आनी कोळसो ग्रॅसिफिकेशन उपक्रमाचे तांणी उक्तावण केले त्या वेळार ते उलयताले. प्रादेशिक रोजगार वाडप आनी पर्यावरण अनुकूल उद्देगांक चालना दिवप हो ह्या प्रकल्पांचो हेतू आसा. ह्या वेळार उलयतना महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी हवामान बदलाक लागून जावपी आव्हानांक तोंड दितनाच ह्या प्रकल्पांक लागून राष्ट्रीय अर्थवेवस्था घटमूट जातली अशें म्हळें. राज्यांत 7 कोळसो गॅसिफिकेशन प्रकल्पांची येवजण आसा, तातूंतले 4 विदर्भा वाठारांत उबारतले अशें तांणी स्पश्ट केलें. तशेंच गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आनी गोंदिया जिल्ह्यांनी स्टील हब विकसीत करतात अशें तांणी नमूद केलें. अफगाणिस्तानाच्या क्षेत्रांत पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान निषेध केला. ह्या हल्ल्यांक लागून जायते नागरिकांक मरण आयले आनी नागरी मुळाव्या साधनांक लुकसाण जालें. परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जयस्वाल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान पाकिस्तानी वेवस्थेकडल्यान जाल्लो हो आनीक एक हल्लो अशें म्हळां. भारतीय हवामान खात्यान चंदीगड, हरियाणा, उदेंत, उत्तर प्रदेश, पंजाब आनी उत्तराखंडान कऱ्यांचो पावस आनी नेटान वादळी वाऱ्याचो ऑरेंज अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश, मेघालय, ओडिशा, तेलंगणा, विदर्भान अस्तंत मध्य प्रदेशांतूय अशीच परिस्थिती आसतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हॉकीन काल सांजवेळा हैदराबादान जीएमसी बालयोगी हॉकी मैदानाचेर जाल्ल्या FIH बायलांच्या हॉकी वर्ल्ड क्वॉलिफायरच्या फायनलीत भारताक इंग्लंड 8-0, 8-2 अशी हार घेवची पडली. तरी लेगीत भारतीय पंगड अंदूच्या विश्वचषका खातीर पात्र थारला, जो नेदरलँड्स आनी बेल्जियम जोड रित्या आयोजीत करतलो. संवसारांत 9 सुवातेर आशिल्ल्या भारतीय पंगडान पुराय 60 मिनटां प्रमाणीकपणान यत्न केले, पूण तांकां इंग्लंडाची अभेद्य बचावफळी भेदपाक अपेस आयले. विश्वचषकाची ही आवृत्ती 14-30 ऑगस्ट ह्या काळान दादल्यांच्या सर्ती बरोबरच नेदरलँड्स आनी बेल्जियम जोड रित्या आयोजीत करतली. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हळ्यार BCCI आज नवी दिल्लीन प्रतिश्ठीत नमन अवॉर्ड 2026 भेटयतले. ह्या सुवाळ्यान भारतीय क्रिकेटा खातीर दिल्ल्या असाधारण सेवे खातीर BCCI दितात तो सर्वोच्च सन्मान कर्नल CK नायडू लायफ टायम अचिव्हमेंट अवॉर्ड क्रिकेट दिग्गज रॉजर बिनी आनी राहुल द्राविड हांकां भेटयतले. ते भायर भारतीय महिला पंगडाची आदली कर्णधार मिताली राज हिका महिला क्रिकेटांतल्या तांच्या उल्लेखनीय योगदाना खातीर BCCI लायफ टायम अचिव्हमेंट पुरस्कार दिवन सन्मानीत करतले. तशेंच 2024-25 क्रिकेट हंगामात उत्कृश्ट कामगिरी करपी खेळगड्यांक नमन पुरस्कार भेटयतले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या कोलकातान सुमार 18,700 कोटी रुपया मोलाच्या जायत्या रस्ते, रेल्वे आनी बंदर प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुनयाद घाली. FIH महिला हॉकी वर्ल्ड क्वॉलिफायरच्या फायनलीन भारताक इंग्लंड 8-0, 8-2 अशी हार घेवची पडली. तरी लेगीत भारतीय पंगड अंदूच्या मेगा इव्हेंटा खातीर पात्र थारला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.